Book 2
81
Ekenshi
Ekenshi
Passato 1
Bhutakal
Bhutkal
Scrivere
Lihine
Lihino
Lui ha scritto una lettera.
Tyane ek patra lihile.
Tyane ek patra lihilo.
E lei ha scritto una cartolina.
Tine ek card lihile.
Tine ek card lihilo.
Leggere.
Vachne.
Vachno.
Lui ha letto una rivista.
Tyane ek niyatkalik vachle.
Tyane ek niyatkalik vachlo.
E lei ha letto un libro.
Ani tine ek pustak vachle.
Ani tine ek pustak vachlo.
Prendere.
Ghene.
Gheno.
Lui ha preso una sigaretta.
Tyane ek cigaret ghetli.
Tyane ek cigaret ghetli.
Lei ha preso un pezzo di cioccolato.
Tine chocolate sa ek tukda ghetla.
Tine chocolate sa ek tukda ghetla.
Lui era infedele, ma lei era fedele.
तो बेईमान होता पण ती प्रामाणिक होती
तो बेईमान होता पण ती प्रामाणिक होती
lui era pigro ma lei era attiva
तो आळशी होता पण ती मेहनती होती
तो आळशी होता पण ती मेहनती होती
lui era povero Ma lei era ricca.
To garib hota, pan ti shrimanta hoti.
To garib hota, pan ti shrimanta hoti.
Lui non aveva soldi, ma debiti.
Tyacha kade paise nahute, fakta karza hote.
Tyacha kade paise nahute, fakta karza hote.
Lui non aveva fortuna, ma sfortuna.
त्याच्याकडे सुदैव नव्हते, फक्त दुर्दैव होते.
त्याच्याकडे सुदैव नव्हते, फक्त दुर्दैव होते.
Lui non aveva successo, ma insuccesso.
त्याच्याकडे यश नव्हते, फक्त अपयश होते.
त्याच्याकडे यश नव्हते, फक्त अपयश होते
lui non era contento ma scontento
तो संतुष्ट नव्हता तर असंतुष्ट होता
तो संतुष्ट नव्हता तर असंतुष्ट होता
lui non era felice ma infelice
तो आनंदी नव्हता तर उदास होता
तो आनंदी नव्हता तर उदास होता
lui non era simpatico ma antipatico
तो मैत्रीपूर्ण नव्हता तर वैरभावाचा होता
तो मैत्रीपूर्ण नव्हता तर वैरभावाचा होता